40 दिन का भी कर रहा भाई, सारे नंबर भाई।
कार राजेश मला माफ करा
सर। हेलो
नमस्कार, मी राजेश इंडिया वन एटीएम टीम मधून बोलतोय।
नमस्कार बोला ना सर।
कशी मदत करू शकतो तुमची?
मी एटीएम ला पैसे टाकायला लावला होतो तर पैसे काढायची प्रक्रिया मी केली तर मला पैसे म्हणजे पैसे कापले गेले बँकेमधन, पण निघाले नाही, कॅश विड्रॉल केली झालेली नाही माझ्याजवळ।
मला समजत नाही, हे निराशाजनक असू शकतं। तुम्ही व्यवहार केल्याची तारीख आणि एटीएम आयडी माहीत आहे का?
हो आहे माहीत।
कृपया मला एटीएम आयडी सांगा।
49 11 70 13।
ठीक आहे, तुम्ही दिलेली एटीएम आयडी 4911703 नोंदवली आहे। आता कृपया तुमची व्यवहार रक्कम सांगा।
6000।
5000 रुपये। आता कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा।
83 आणि 70।
मला वाटतं तुम्ही शेवटचे 4 अंक सांगितले आहेत ते म्हणजे 8370 बरोबर।
ओके
ठीक आहे, RBI मार्गदर्शक तत्वानुसार कृपया एटीएम आयडी सोबत तुमच्या बँकेत तक्रार नोंदवा। बँक रिव्हर्सलची प्रक्रिया हाताळेल। तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर 611577 आहे। आज याशिवाय इतर काही मदतीची गरज आहे का?
नाही।
आज तुमची मदत करून बरं वाटलं। इंडिया वन एटीएम सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो।
ठीक आहे, थँक्यू।